चित्र अठ्ठावीसावे. एक ख्रिस्ताचे कुटुंब इफिसकरांचे पत्र पाचवो अध्याय उतर एकविसावे सव्वो अध्याय उतर चौथे पेत्राचे पहिले पत्र तिसरो अध्याय एक ते नऊ. जेव्हा हे कुटुंब जेजू ख्रिस्ताच्या वाटेर चलतले तेव्हा त्या कुटुंबान घो आपल्या बायलेचो मोग करता आणि बायल आपल्या घोवाचो मोग करता. आणि हेच आमकां देवाचे उतर शिकयता. घो आणि बायल एकमेकाक बोरी घोटाय दिता. ती आपल्या भुरग्यांक देवाची सुमूर्त पाळूंक आणि मोग करूंक शिकयता. जे कुटुंब देवाचो मान राखता ती आर्गा आणि वाखाणी एकठांय जावन करतली.